अध्याय चौथा आरंभीच्या प्रस्तावनाच्या होया. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिसतासे. जैसा पंचमा लापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घररी घावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. तेवेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतू असे. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची आथी, सनकादिकांची आशा वाढिनल्या होतिया कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा येतीची ना, या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले, होका जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. येरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, पौरी कवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैल थडी, कैसा याची ये आवडे आवरला असे.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. मुख्य भक्त हा निर्विकाराशी तदाकार झालेला, निर्विकार परमात्म्याशी तदाकारता पावलेला, मुख्य देवाला जाणणारा आणि तरीही भक्तीची प्रतिष्ठापना करणारा, भाव मान्य असणारा, पूजा करणारा, अनुष्ठान करणारा प्रतिमा देव अवतार देव यांचं पूजन करणारा असा असतो. मुख्य भक्त हा अचानक मुख्य भक्त या श्रेणीला जाऊन पोहोचत नाही. त्याला त्याच्या जीवनामध्ये काही एक अनुताप झालेला असतो, त्यामुळे कित्येक कर्मांचा त्यांनी पूर्वी केलेला त्याग केलेला असतो. भक्तिमार्ग म्हणजे पूजेपासून श्रवणापासून मोठ्या आदराने अवलंबिलेला असतो, साधूंच्या संगतीला गेलेला असतो. त्याबरोबर यथाशक्य शास्त्रांचा अभ्यास देखील तो करतो. कदाचित तीर्थ व्रत हे देखील त्याच्या जीवनामध्ये असतं. तो परोपकारी असतो, ज्ञान विचार अंतरामध्ये साठवलेला असतो आणि सारासार विचार हा सातत्याने करत असतो. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काही एका भजने सार्थक करावे. कायेनी वाचेनी मनानी पत्र पुष्प फळ जीवन अर्पण करावं. आणि भजन करत राहावं, देवाला अर्पण करावं, अर्पण भाव त्याच्यापाशी असावा. आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान. तिथं कोणाला अर्पण करण्याचा काय संबंध आहे अशा कोणत्याही विचारात न सापडता आपल्या जवळ जे जे आहे ते अर्पण करण्याची त्याची भूमिका असते. अशा रीतीने तो आत्महिताच्या बाबत दक्ष असतो आणि यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे हे साधत असतो. आणि हे साधत असल्यामुळे तो अशा प्रकारचा मुख्य भक्त समर्थांच्या भाषेतला ते होण्याच्या दृष्टीने तयार होत असतो, योग्य होत असतो. तरी देखील शिष्याच्या मनातल्या शंका जात नाहीत, कारण आधी प्रतिपादन केलेलं आहे मुख्य भक्ताचं लक्षण. असं लक्षण मुख्य भक्ताचं असताना मुख्य देवाशी म्हणजे निर्गुणाशी तदाकारता पावत जो स्वतःमध्ये जो रमलेला आहे तो जर मुख्य भक्त असेल आणि त्याला झालेल्या ज्ञानामुळं देहासकट सगळं जगत भान हे एक प्रकारे मिथ्या आहे असं त्याला समजलं असेल तर तो भजन का करतो हे शिष्याला कळत नाही. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले. दशक सहा समास सात याच्यामध्ये एकापाठोपाठ एक काही प्रश्न ज्ञात्याला सद्गुरूंना शिष्यांनी विचारले. जे सर्व आहेत ते जर ब्रह्मस्वरूप आहे आणि जे दृश्य जगत दिसत आहे ते जड आहे आणि नाशिवंत आहे आणि आत्मज्ञानानी या जगताच्याही अंतरी असणारी जी अंतरकळा अंतरज्योती ती जर समजत असेल आणि त्यामुळे जगत मिथ्या हे जर यथार्थपणाने समजत असेल तर मग भजन कशाकरता करायचं हे केवळ समजून घेतलं म्हणजे झालं. तेने काय प्राप्त झाले हे माझं निरोपावे. मुख्य विषय तुम्ही सांगता की स्वरूपाशी अनन्यता आणि मग मध्येच हे भजन कुठून काढलं या भजनाने काय प्राप्त होतं ते तुम्ही मला सांगावं असं शिष्य समर्थांना विचारतो. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. ज्ञानापेक्षा नहीं ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते असं भगवंतही म्हणतात. ज्ञानाने सगळ्याची परिसमाप्ती होते, सगळ्या जीवनाचे कष्ट ज्ञानामुळे मिटून जातात. मग त्या ज्ञानाशी तद्रूपता साधण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी उपासना म्हणजे एका मूर्तीचं पूजन करणं, एका प्रतिमेचं पूजन करणं, या अशा गोष्टींनी साध्य काय होणार, उपासनेने जना काय प्राप्त. मुख्य सार ते निर्गुण, तिथे दिसेची ना सगुण. तुम्हीच सांगता की सारभूत निर्गुण परमात्मा आहे आणि त्या ठिकाणी सगुण म्हणून काहीही शिल्लक राहत नाही. भजन केलियाचा गुण मज निरोपावा, मग माझं भजन कोणाला पोचणार? मी जर या मूर्तीपुढे भजन केलं तर हे कोणाला पोचणार? कशा करता भजन करायचं? ज्या उपासनेच्या अंती मला माझा देह देखील जाई जणा मिथ्या असं समजेल आणि देहाच्या आत असणारा देही ते खरं माझं स्वरूप आहे हे समजेल, आणि ज्या उपासनेच्या अंती मी ज्याची पूजा करतो ती ही मूर्ती देखील देव नाही असं मला समजेल, देव त्याच्या पलीकडचा आहे, तो निर्गुण निराकार आहे, अव्यक्त अचिंत्य आहे, सच्चिदानंद आहे हे मला समजेल, तर मग मी हे उपासनेचे कष्ट पूजेचे कष्ट कशाकरता घेत जायचे? जे समस्त नासिवंत त्यास भजावे किम निमित्त. जर सगळं नाशिवंत आहे असं तुम्हीच म्हणता तर नाशिवंतातलीच एखादी गोष्ट प्रतिमा म्हणून उभी करायची आणि तिला भजत जायचं हे कोणत्या निमित्तानी कशा करता? सत्य सांडूनी असत्य कोणे भजावे? तुम्ही सांगता की सत्स्वरूप आणि सत्याकडे जाणारी उपासना करावी, मग या असत्याचं भजन कशा करता करायचं असं शिष्य प्रश्न विचारतो. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो, सगुण काये देऊ पाहतो सांगा स्वामी. निर्गुणाने जर मोक्ष होत असेल, तुम्ही सर्वात शेवटी ध्यान सांगणार आहात, आत्मानात्म विवेक सांगणार आहात, सारासार विचार सांगणार आहात, निजध्यास सांगणार आहात, साक्षात्कार सांगणार आहात, निसंग वस्तूच तू होऊन राहशील हे जर प्रतिपादन करणार असाल तर सगुणाचं भजन कशा करता करायला लावता? अशा प्रकारे एका पाठोपाठ एक शिष्यांनी सद्गुरूंना प्रश्न विचारले. ज्ञानाने दृश्य मिथ्या झालं तर मग भजन कशा करता करायचं? भजनाने काय प्राप्त होणार? ज्ञानापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही तर उपासनेनी काय प्राप्त होणार? उपासना करायची कशा करता? मुख्य सार जर निर्गुण असेल तर भजन केल्याने काय प्राप्त होणार? कारण निर्गुणाच्या ठिकाणी सगुण यत्किंचितही दिसत नाही, मग भजन केलियाचा गुण काय? जर सगळं नाशिवंत आहे तर त्या नाशिवंतापैकी काही गोष्टी प्रतिमा म्हणून उभ्या करायच्या, त्याला देव समजायचं आणि त्याचं भजन करायचं, याचं काय कारण आहे? सत्य परमात्मा सोडून असत्याचं भजन कशा करता करायचं कसे प्रश्न आहेत बघा. निर्गुणाने मोक्ष प्राप्त होतो असं तुम्हीच सांगता, मग सगुण काय देईल? सद्गुरू जरी झाले तरी ते प्रश्नातून सुटत नाहीत आणि प्रश्नातून पळूही नये. प्रश्नाचं स्वागत असावं, प्रश्न असावा तो सरळ अंतःकरणाने आपल्याला समजावं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हे समजल्यानंतर बदल करणार आहोत अशा निश्चयाने विचारावं. समजल्यानंतर समजावं, समजल्याखेरीज नको व्हायला. सगुण नाशिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू असं शेवटी शिष्य समर्थांना विचारतो. परत तो म्हणतो की स्वामींचे भिडेने बोलवे ना, यदवी हे काहीच माने ना. स्वामींच्या समोर बसलेलं आहे म्हणून असे स्पष्ट प्रश्न कसे विचारावेत अशी भीडही एका परीने पडते, पण मनातून मात्र पटत नाहीये. साध्य झाली या साधना का प्रवर्तावे? आपण साध्यच होऊन बसावं, परमात्मा स्वरूपच होऊन बसावं, साधन करत करत साध्याला प्राप्त व्हावं हे कशा करता? आणि आपण मुळातच जर ते आहोत तर मग साधन करायचं कशा करता? ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे. श्रोता अडखळत अडखळत बोलतो आहे, याचं कारण आपण विचारतो आहोत ते आपले सद्गुरू जे सांगताहेत त्यांना एक प्रकारे आडवं लावतो आहोत, पण आडवं लावण्याचा भाव नाहीये. मला समजलं पाहिजे, मला नीट काय म्हणायचं क्लिअर झाल्याखेरीज मी मानणार कसा? तर्क हा असा अभिमानाचा भाग असतो की मला सगळं समजलं पाहिजे. बाबा, जर कोणी तुम्हाला असं म्हटलं की मी म्हणतो म्हणून मान, तर तो म्हणेल असं कसं मानायचं, असं आतापर्यंत मी कधीच मानलं नाही. परमार्थामध्ये सद्गुरू सांगतील ते मानायचं असतं, जसं मिलिटरीमध्ये असतं तसं. एकदा दुसऱ्या महायुद्धामध्ये एक तरुण अमेरिकन मिलिटरीमध्ये जॉईन झाला आणि जे प्राथमिक धडे परेड वगैरे त्या गोष्टी सुरू झाल्या आणि लेफ्ट टर्न म्हणून आज्ञा दिल्यावर सगळे डावीकडे वळले, पण हा डावीकडे वळला नाही. त्याच्या जवळ येऊन त्याच्या इन्स्ट्रक्टरनी सांगितलं की लेफ्ट टर्न म्हटलेलं ऐकू येत नाही का? सगळे डावीकडे वळले हे समजत नाही का? तुला डावीकडे वळायला लागेल. तो म्हणाला, जोपर्यंत मला पटत नाही डावीकडे का वळायचं तोपर्यंत मी डावीकडे वळणार नाही. आतापर्यंत मी असं कधीही केलेलं नाही, मला पटल्याखेरीज मी काही केलं नाही. त्याला सांगितलं की हे मिलिटरीमध्ये चालत नाही. तसं खरं परमार्थाचंही आहे बरं का? सद्गुरूंच्या समोर असं चालत नाही मिलिटरीमध्ये. पण रोज रोज त्याच्याशी किती वाद घालणार? डावीकडे वळ म्हटल्यावर वळत नाही, उजवीकडे म्हटल्यावर, चाल म्हटल्यावर चालत नाही. पटलं पाहिजे की का चालायचं तर चालेल, मला समजेल असं नीट सांगा. शेवटी त्याला तिथं जे स्वयंपाकघर होतं तिथं कामाला नेमला की इकडं काहीच करत नाही तर मग तिथं तरी काहीतरी करेल. त्याला मटार सोलायला दिले तेव्हा त्याला सांगितलं की हे मटार सोलायचे. त्यांनी दोन चार थांबा म्हणाला, तुमच्या समोर सोलतो. काही दाणे छोटे होते हा काही प्रश्न विचारेल म्हणून सांगितलं की जे छोटे दाणे आहेत तर ते या भांड्यात आणि मोठे दाणे दुसऱ्या भांड्यामध्ये असे तू भर. एक तासांनी आलं तर त्याचं काहीच काम झालेलं नव्हतं. तो म्हणाला हे मध्यम जे दिसत आहेत ते कुठं ते कळल्याशिवाय मी काही नाही करू शकत. असं माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे. कधी कधी तुझ्या बुद्धींनी संपूर्ण विचार केलेला नसतो. तू कुठं आलेला आहेस, तिथं काय आहे, कशा करता आलेला आहेस, त्याच्यात तुझी भूमिका काय हे तुला नीट कळलेलं नसतं. तू जर परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आला असशील आणि सद्गुरूंशी संलग्न असशील तर जरा तुझी बुद्धी सद्गुरू सांगतात त्या कारणासाठी लाव. पण ते सांगतात तर ते कसं चुकीचं आहे याच्यासाठी लावू नकोस. हे करायचं नाहीये, हे तू बाहेर भरपूर करतोस. समर्थांना तसेच प्रश्न विचारलेले आहेत आणि स्वामींचे भिडेने बोलवे ना. गजर झाला. आपण एक 2-3 मिनिटं शांत बसू. स्वामींचे भिडेने बोलवे ना, येरवी हे काहीच माने ना, साध्य झाली या साधना का प्रवर्तावे, ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजले पडे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. गुरूंचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले. हे खूप लक्षात घेण्यासारखं आहे की या अतिशय मोक्याच्या प्रसंगी समर्थांनी तर्कशुद्ध उत्तर दिलेलं नाहीये. बरेच प्रश्न विचारणाऱ्या शिष्याला समर्थ तर्कशुद्ध उत्तर देखील देऊ शकत होते, पण समर्थांनी पहिला धडा जे सद्गुरूंनी सांगितलं ते तर्काखेरीज ऐकायचं हा दिला. तर्कानी सिद्ध करण्यापेक्षा श्रद्धापूर्वक तू प्रथम मान्य कर असं समर्थांना सांगायचंय. बाकी तर्कानी ते सिद्ध करू शकत नाहीत असं नाही. सगळा दासबोध आपण पाहिला तर त्यांचा अप्रतिम तर्क, जसं निर्गुण हा मुख्य देव कसा हे समर्थांनी जे सांगितलं तेव्हा आपल्या लक्षात आला. पण प्रत्येक गोष्ट निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर तर्क करून किंवा अश्रद्धा ठेवून किंवा दुसराच विचार सांगून आणि तो व्हायचा तो व्हायला हवा असं आग्रह धरून कामाची हानी होते, आपल्या परमार्थाची हानी होते. कामाची याचा अर्थ कार्यामध्ये देखील होते, परमार्थामध्ये देखील होते, स्वतःची देखील होते. आपल्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरू येतात तेव्हा तर प्रश्नच नसतो, पण सद्गुरू येण्याच्या आधी देखील काही श्रद्धेय व्यक्ती जरूर असाव्यात असं मी म्हणेन. की ते बोलले तर त्यांच्या पुढे काही बोलायचं नाही अशा श्रद्धेय व्यक्ती असाव्यात. मी कधी कधी लहानपणी आमच्या दादांचं एखादं वडिलांचं एखादं पटलं नाही तर मी म्हणत असे मला नाही हे बरोबर नाही वाटत आहे. त्यांना ते आवडायचं नाही ते असं म्हणायचे की मी म्हणतो म्हणून तू मानणार आहे, तर मी त्यांना म्हणायचो की तुम्ही म्हणता म्हणून मी कसं मानणार। तेव्हा एकदा ते मला म्हणाले की अशा एक दोन तरी व्यक्ती असाव्यात की त्यांनी मानल्यानंतर मग त्यांच्या त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यापुढे तर्क लढवायचा नाही, त्याच्यानंतर काही म्हणायचं नाही, ते म्हणतील ते बर म्हणायचं आणि करायचं, आम्ही असंच करत आलो असं ते म्हणाले। असंही पाहू नका की त्या भल्या ज्ञानी आहेत की नाहीयेत, तुमची एक किमान श्रद्धा त्यांच्यावर तुम्ही ठेवावी आणि त्यांच्यापुढे बोलायचं नाही। जे पूर्वीच्या घरांमध्ये जुन्या घरांमध्ये आपल्या आजीच्या समोर काही बोलायचं नाही, आपल्या आई समोर काही बोलायचं नाही असं करत असत, असं एखादं तरी ठिकाण पाहिजे की ज्या ठिकाणी तुमचं खरं आहे तरी बाजूला ठेवा, तुम्हाला खरं वाटतंय तरी बाजूला ठेवा आणि ती म्हणते ना ते ऐका। जेव्हा मुलं देखील तर्काच्या योगाने आपण म्हणू ते ऐकत नाहीत तेव्हा त्याच भूमिकेवर आल्यावर मुलगा आणि वडील, आता वडील आणि मुलगा झाल्यावर कळतं काय आहे ते। असं एक ठिकाण नक्की असायला पाहिजे जे माझी मुलं ऐकत नाहीत असं समजू नका, पण कधीतरी कधीतरी असा प्रसंग येतो तेव्हा आपला अहंकार दुखावतो की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं नाही असं वाटतं। त्याच्यामध्ये दुसरा सूक्ष्म भाव असा आहे की तू अरे वडिलांचं ऐकत नाहीस एक महत्वाची गोष्ट, तर तू कोणाचं ऐकणार आहेस, मग तुझ्याच मनाने आणि तुझ्याच मतांनी तू जाशील, मग पुढे पुढे एखाद वेळेला तुझं मन आणि तुझं मत तुला भलतीकडे घेऊन गेलं तर। म्हणून त्यांच्या जीवनात आमच्या वडिलांच्या जीवनामध्ये काही गोष्टी सरळ सरळ त्यांच्या फायद्याच्या नव्हत्या, पण मोठी माणसं म्हणतायत ना बस आता त्याच्यासमोर काही नाही असं म्हणून त्यांनी ऐकलेल्या मी पाहिल्या, त्याचा खूप परिणाम माझ्या मनावर झाला। स्वामीजींकडे आल्यावर देखील मी परवा गुरुवारच्या एका सत्संगात सांगितलं की मी त्यांच्याशी शिवजयंतीच्या बाबत कशा रीतीने बोललो। अशा एखाद्या दुसऱ्या प्रसंगानंतर माझ्या मनात हे पक्कं झालं की आता वर काय, आता ते म्हणतील त्याला सुसंगत तर्क फार तर, पण त्याच्या विरोधी नाही। विरोधी नाही तरी देखील तटस्थ तसंही नाही। ते म्हणतात आपल्याला समजो न समजो, आपल्याला पटो न पटो, त्याच्यात धडधडून सहभाग घेणं, मग सद्गुरूंचं मुख्य वचन प्रतिपाळणं इथपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत, असं एखादं ठिकाण असावं। ज्यांना सद्गुरू लाभलेले आहेत परमार्थात तर सद्गुरूंचं वचन प्रतिपाळणं असं समर्थ म्हणतात। भाऊसाहेब केतकरांना गोंदोलेकर महाराज म्हणाले त्यांच्या भावांनी सामायिक जमिनीवर कर्ज काढलेलं होतं, त्यामुळे सगळ्या भावांना नोटिसा निघाल्या, तसं भाऊसाहेबांना नोटीस आली, त्या काळात जवळपास 1200 रुपये देणं होतं। आता बाकीचे भाऊ देतील की नाही त्याला तर काहीच शक्य नाही, जमिनीवर जप्ती येईल। भाऊसाहेब गुरुदेवान भाऊसाहेब गोंदोलेकर महाराजांना असं म्हणाले की मी कोकणात जाणारही नाही, त्या जमिनीचा मी आतापर्यंत कधीही वापर केला नाही, इथून पुढे करणार नाही, त्यांनी काढलेलं कर्ज आहे, याच्याबाबत काय करावं। तर कोणीही सरळ असं म्हटलं असतं की त्याचं तो बघून घेईल, पण महाराज नेमकं उलटं बोलले। महाराज म्हणाले की भाऊसाहेब तुमच्या नावाला बट्टा लागलेला मला नाही सहन व्हायचा, ते असतील ते पैसे तुम्ही भरा आणि त्याच्यातून मोकळे व्हा। तेव्हा भाऊसाहेब महाराज जी महाराज म्हणाले, जरा आपल्या प्रत्येकाला लावून पहा म्हणजे हे किती अवघड आहे ते तुम्हाला कळेल. तिथे तर्क करू शकले असते, प्रश्न विचारू शकले असते, मी का हे करायचं असं, जो करतो तो भोगतो त्यांनी भोगावं असं म्हणू शकले असते, आणि मला तर्कानी समजून सांगा म्हणजे मी करतो असं म्हटले असते. पण तसं न करता करण वाकणं आणि मिळवणं याचा मोठा संबंध आहे, आणि न वाकणं आणि वंचित राहणं याचा मोठा संबंध आहे. जर ज्ञानी आपल्या समोर असेल, आपली त्याच्यावर श्रद्धा असेल, तर आपल्या श्रद्धेची परीक्षा वारंवार होत राहते. कारण व्यवहाराचे प्रसंग बरेच येतात, शिवाय परमार्थात देखील परीक्षा होते. आपलं संसाराकरता तळमळणं आणि त्यांनी संसार हा अनित्य आहे असं सांगणं, भजन हे मुख्य आहे असं सांगणं, अशा वेळेला त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि अनित्यच आहे त्याच्याकरता किती तळमळणार असं म्हणावं. त्याच्यातून आपण दुःखमुक्त होऊ की नाही का, केवळ तर्कानी होऊ. म्हणून समर्थ तर्कशुद्ध उत्तर न देता शिष्याला प्रथम त्याचं हित कशात आहे ते सांगतात. समर्थ म्हणतात गुरुचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य परमा हा जो मुख्य भक्ताचे लक्षण म्हणून आपण पाहतो आहोत, हा मुख्य भक्त होतो कसा हे चाललंय. गुरुचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले. म्हणून मी आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे असं समर्थ म्हणाले. मी सांगतो म्हणून कर असं म्हणाले. त्याच्यावर श्रोता समर्थांना असं म्हणतोय, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले. सहजासहजी अहंकार वाकत नाही. एखाद्या नम्रतेने विचारत असेल की हे कशाकरता सांगितलं, अहंकारानेही विचारत नसेल, मला नीट समजावं हे असं का आपण बोलत आहात, काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे, जो सगुण आहे त्याचा कोणता उपकार मानायचा माझ्या जीवनामध्ये, माझं घर, माझा पगार, मला न मिळणारं प्रमोशन, माझी न होणारी बदली, माझ्या कितीतरी आशा आकांक्षा, कोणता उपकार सगुणाचा मानायचा, कोण झाला साक्षात्कार. निदान आत्मनी एव आत्मनहा तृप्तः, आपल्या आत्म्यामध्ये जो तृप्त होऊन राहतो आत्मभावानी. इथं भजन करत असताना कोणता साक्षात्कार होणार, ती मूर्ती तर काही बोलत नाही, पाहत नाही, बरोबर आहे म्हणत नाही, चुकला आहे म्हणत नाही, काहीच काहीच नाही. किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे, किंवा माझं प्रारब्ध आहे तर ते प्रारब्ध पुसून मी रंकाचा राव थोडाच होणार आहे, होणार हे तो पालटे ना. भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाहीये. आपण म्हणता त्याच्या निष्कर्षाला येता येत नाहीये. स्वामींची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. पण सद्गुरूंचं वचन प्रतिपाळण करणं हे मुख्य परमार्थाचं लक्षण, याचा गुण काय. तसंच हे जे पहिले प्रश्न आहेत ते माझे आहेत तसेच आहेत असं शिष्य म्हणतो. ते तुम्ही जरी म्हटलात की आता माझा एक तरी माझं नाही समाधान झालं. वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही करणे लागे करणे किंवा नाही, ज्ञान झाल्यानंतर तुला काही करायला लागतं का? ज्ञान झालं अमृतत्वाला प्राप्त झाला मग जेवायला लागतं का? लागत नाही. करणे लागे भोजन. अज्ञानी आहे तसाच्या तसा सगळा ज्ञान झाल्यानंतरही तू वर्तन करावंच लागतं. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. काय करत नाहीस? जनाचे समाधान राहावे, आपुले पारखे ओळखावे, असं सगळं करतोस. कोणी तुझं हित असेल ज्याच्यापासून तो समाधानी राहील अशी काळजी घेतोस. आपले परावे असा भाव तर नेहमीच तुझ्या मनामध्ये असतो. आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान तर्क नाही सांगत आहेत, वर्तन सांगतात. तू मोठा ज्ञानाचं सांगतोयस आणि तर्कानी समजून सांगायला पाहिजे असं म्हणतोयस, मग हे सगळं करतोयस त्याच्यात कोणता तर्क आहे तुझा? ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकिले. ज्ञान विवेकानी सगळं मिथ्या झालं असं ज्याला समजलं तो देखील सगळ्याचा त्याग करत नाही. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र लक्षण, त्याग लक्षण तेही सुटेना. जनाचे समाधान राहावे, आपुले पारखे ओळखावे, सगळा व्यवहार करावाच लागतो. मग भजनानी काय केलंय? तरी मग भजनेची काय केले सांग बापा. त्याच्याही पुढे जाऊन जरा साहेबास लोटांगणी जावे. तुझा जो साहेब आहे त्याला रोज लोटांगणी जातोस, नमस्कार करतोस, रोज भेटणाऱ्या कोणालाही गुड मॉर्निंग म्हणत नाहीस पण साहेबांना म्हणतोस जाऊन. काहीतरी तू स्वतःच पाहतोस का पाहत नाहीस? नीचासारखे व्हावे. जी सर असं म्हणतोस. आणि देवास न मनावे हे कोण ज्ञान? हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसिना तरी काय गेले? फार फार स्पष्ट कानुघाटणी केली आहे. तुझ्या तर्काला उत्तर दिलं नाही आणि तू भजन केलं नाहीस तर कोणाचं काय जाणार आहे? तुझंच गेलं तर जाईल असं समर्थ म्हणतात. आणि तरीही तर्क न सांगताच समर्थ म्हणतात आमूचे कुळी रघुनाथ. मुख्य भक्ताचं लक्षण म्हणजे समर्थांचंच लक्षण आहे. समर्थ हेच मुख्य भक्त होते. आम्ही रघुनाथांच्या कुळाचे असं ते म्हणतात. अनुग्रह झाल्यानंतर आपलं कुळ बदललं. आपण आता ज्ञानोबांच्या आदिनाथांच्या कुळाचे. म्हणून आपले जे भाईबंध जसे राहतात, विचार व्यक्त करतात, बोलतात, चालतात, तसं आता आपण नाही चालू शकत, नाही बोलू शकत. आता आपलं कुळ बदललं. आमूचे कुळी रघुनाथ असं समर्थ स्वतःचं चरित्र सांगतायत. आमच्या कुळातले पूर्वज म्हणजे रामचंद्र. रघुनाथ हे आमूचा परमार्थ. त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, त्यांच्या योगानी आमचा जो परमार्थ जो काही आहे तो परमार्थ त्यांच्या योगानी आहे. जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. समर्थ समर्थ म्हणणारे त्यांचाही समर्थ असणारे असे प्रभू राम. त्याचे आम्ही सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान, जे ज्ञान होण्याची जी कारणं सांगतात त्याच्यात सद्गुरूंचं वचन प्रतिपाळणं हे एक कारण सांगतात, तर्काला उत्तर नाही. दुसरं कारण सेवा सांगतायत. आपण रामाच्या कुळातले आहोत असं लक्षात ठेवून मी साधना केलेली आहे, मी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेकरता मला ज्ञान झाले, सेवा केली म्हणून ज्ञान झालेलं आहे. सेवा केली म्हणून समजला मुख्य देव कसा आहे, तो कसा निर्गुण निराकार आहे आणि प्रतिमा देव अवतार महिमा अंतरात्मा हे गौण देव हे रघुनाथाला भजल्यामुळे कळलं. तेथे अभाव धरिता पतन पावी जेल की, गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे आसार. तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. समर्थांचं व्यक्तिमत्व देखील प्रगट होतं बर का. तुम्ही काही विचारावं आणि त्यांनी ममतेनी तुमच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवावा आणि कुरवाळत तुम्हाला सांगावं असं प्रत्येक वेळेला समर्थ करत नाहीत, ते ज्ञानोबा करतात, ज्ञानोबा माऊली. समर्थ एका फटक्यात म्हणतात की तुला काय सांगायचं, जो शहाणा आहे त्याला हा विचार समजतो. समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे. आणि आपल्या सद्गुरूंच्या मनाच्या वेगळं वागणं हे खोटं अदृष्ट. आपण आपलं अदृष्ट तयार करत असतो आपल्या कर्मांमधून. राज्यपदापासून करंटे चेवले जैसे, मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी. कोणा समोर तरी तुम्ही झुकायलाच पाहिजे. स्वामीजी म्हणायचे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर उभं राहून छाती पुढे काढून सोहम असं म्हणणं, ज्ञानेश्वर महाराज कुठं तू कुठं. तुला जर सोहमचं ज्ञान असेल तर त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून ते सिद्ध होईल. तिथं सोहम सोहम म्हणून सिद्ध नाही होणार. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. तसं पाहायचं झालं तर नीट तुझ्या या शंकांमध्ये तुझा देहाभिमान दिसतो आहे. देहाभिमान म्हणजे देहसंग, म्हणजे देहाचा अभिमान, विचाराचा अभिमान, बुद्धीचा अभिमान, तर्काचा अभिमान हे अरे दिसतंय तुझ्या या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये. याच्यात अहंता दिसतीये आणि अहंता ही ज्ञानापासून दूर घेऊन जाते. वस्तू भजन करी ना न करी ऐसेही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना दडो न राहिली. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।